श्रीमंत कसे व्हाल, भाग तिसरा। श्रीमंतीची सुरुवात बचतीपासून। श्रीमंत होण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे बचत। तुम्हाला विश्वास बसत नसेल पण हे सत्य। श्रीमंत होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, मात्र बचत एक अशी पद्धत आहे जी तुम्ही आज नाही तर आत्तापासून सुरू करू शकता आणि याचा परिणाम सुद्धा तुम्हाला लगेचच दिसू लागतो। तर असे कोणते मार्ग आहेत ज्यामुळे तुम्ही बचत करू शकता?
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू।